ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार मुलांनो, अभ्यासाबरोबरच तुम्हाला गोष्टी आवडतात ना?
होय.
तर मग ऐका, शिक्षण आमचा हक्क आहे, आम्ही तो बजावणार. शिक्षण आमचा हक्क आहे, आम्ही तो बजावणार. रोज शाळेत जाऊन आम्ही खूप खूप शिकणार. रोज शाळेत जाऊन आम्ही खूप खूप शिकणार. आज आपण, मी विद्यार्थ्यांचे दप्तर बोलतोय. गोष्टीचे नाव आहे आयमनचे दप्तर. याचे कथाकार आहेत मजहर हम्मद. त्या गोष्टीतील पात्र आहेत विद्यार्थी, दप्तर आणि बस. प्रस्तावना: दप्तर हे एक शालेय साहित्य ठेवण्याचे साधन आहे. त्याच्या सहाय्याने मुलांना शालेय साहित्य शाळेत नेणे सोपे जाते. यामध्ये आपण अनेक पुस्तके, वह्या व शालेय साहित्य सहज ठेवू शकतो. हे एक विद्यार्थ्याचे साहित्य जपण्याचे साधन आहे. अशीच आयमन नावाची एक छोटी मुलगी आहे. तिचं मी शाळेचं दप्तर आहे, तिचा जणू मी मित्रच. ती सकाळी उठून शाळेला जायची तयारी करते. एका कोपऱ्यात बसून तिचीही लगबग मी बघत असतो. मनातल्या मनात मलाही आनंद होतो की आता लवकरच मी तिच्याबरोबर बाहेर पडेन. रोज सकाळी मला पाठीवर टाकून आयमन शाळेला जाते. ती भरभर चालायला लागली की माझंही हृदय जोरात वाजायला लागतं. गल्लीतून जाताना मी तिच्या पाठीवर असतो आणि ती शाळेच्या बसमध्ये बसली की आरामात तिच्या मांडीवर बसतो. आयमनचं माझ्यावर खूप जीव आहे. शाळेच्या वाटेवर मला मग इतरही खूप दप्तरे भेटतात. आम्ही एकमेकांची चौकशी करतो, एकमेकांच्याकडे निरखून पाहतो, हसत खेळत मुलाबरोबर शाळेला जातो. रंगीबेरंगी पुस्तकं, वह्या, पेन्सिल, रबर असा आयमन माझ्यात खूप काय काय ठेवतो. आणि हो, शाळेचा डबाही असतो. बरं का त्यात डब्यातून खाऊचा मस्त वास दरवत असतो. वाव, सुंदर, छान. मात्र बहुतेक वेळेला या सगळ्या गोष्टी आत उलट्या पालट्या होऊन जातात. आयमन मला खांद्यावर घेऊन उड्या मारते, पळापळी करते. माझी ओढाताण होते, परंतु मी प्रत्येक क्षणी तिच्या बरोबर असतो. मधल्या सुट्टीत मात्र मला ती वर्गात एकट्याला सोडून जाते. मला नाही आवडत ते, पण आयमनच्या मैत्रिणींची दप्तरी असतात सोबतीला. मग त्यावेळी आम्ही आपापसात गप्पा मारतो, हसतो, गातो. पण माझं लक्ष मात्र आयमन कधी येणार त्याकडे लागलेलं असतं. शाळा सुटल्यावर मात्र आयमन माझी अगदी वाईट अवस्था करून टाकते. लवकरात लवकर घरी पोचण्यासाठी आयमन माझ्यात कशाही वस्तू खचून कोंबते. बसमध्ये जाण्यासाठी तिची ती धावपळ आणि दंगा यामुळे माझा जीव मात्र मेटाकुटीला येतो. मात्र माझी व्यथा सांगू शकत नाही. घरी आल्यावर मला एका कोपऱ्यात ती टाकून देते आणि विसरून जाते. ती मला, मी तिला लांबून बघत असतो. आयमन मोठी होती आहे, तसं माझंही वजन वाढत चाललं आहे. वाढत्या ओझ्यामुळे आयमन बिचारी दबून आणि दमून जाते. मात्र सरकारने याचा विचार करून दर शनिवारी दप्तरापासून मुक्तता योजना अंमलात आणली आहे व विविध मनोरंजन खेळ जोडले आहेत. या गोष्टीचे तात्पर्य आहे, दप्तर हे विद्यार्थ्याचे साधन आहे, ते शिक्षणाचे साध्य नव्हे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट समजली ना?
होय.
Thank you.